मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर स्मृती निकुम हवळ सुपंत मंचा या नवीन पॉडकास्ट सीझनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करते. ऑड वाटा वेगळ्या वाटा या नवीन सीझनमध्ये आजचे आपले पाहुणे आहेत मिसेस स्वाती जोग. नमस्ते मॅम.
नमस्ते.
स्वाती जोग या बेळगाव येथून आहेत आणि त्या फाउंडर आहेत ईशान्य व्हेंचर्स. हे एक डिजिटल मार्केटिंग आणि ई कॉमर्स कंपनी आहे. तसेच त्या माविन स्टोर्स .com या ऑनलाईन लाईफस्टाईल स्टोअरच्या सुद्धा इन्चार्ज आहेत. त्यांचा कामाचा व्याप्ती खूप मोठी आहे. त्या मॅनेजमेंट, ई कॉमर्स, डिजिटल डिझाईन, लाईफस्टाईल, फूड आर्किटेक्चर, एन्शंट इंडियन टेम्पल आर्किटेक्चर, हेरिटेज, फिलॉसॉफी इत्यादी विषयांमध्ये रुची ठेवतात. त्यांनी त्यांचं BSc बायोकेमिस्ट्री तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग अँड सेल्स MA सायकोलॉजी यात शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी इंटॅक्ट बेळगावी चॅप्टर 2016 कोऑर्डिनेटरचे काम आजतागायत चालू ठेवले आहे. त्या भरतेश एज्युकेशनल ट्रस्ट बेळगावी इथे कन्सल्टंट 2021 आहेत. तसेच त्यांनी 2010-2021 या कालावधीमध्ये असिस्टंट प्रोफेसर भरतेश ग्लोबल बिझनेस स्कूल, जे एक MBA कॉलेज आहे, येथे फॅकल्टी म्हणून कार्य केलेले आहे. तसेच त्या 1997-2003 या मोठ्या कालावधीसाठी स्वतःच्याच व फॅमिलीचा आपल्या परिवाराच्या असलेल्या बिझनेसमध्ये नाईक इंडस्ट्रीज बेळगावी येथे मार्केटिंग मॅनेजर म्हणून पण काम केले आहेत. तसेच त्यांना लेखनात रुची असल्यामुळे 2004-2010 या कालावधीत ब्रँड आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजर तरुण भारत हा एक जो लीडिंग डेली आहे बेळगाव येथील, तेथे त्यांनी काम केले आहे. तसेच त्या छोट्या मुलांचा एक चॅम्पियन्स म्हणूनची पुरवणी येते तरुण भारत या वर्तमानपत्राची, त्यासाठी त्यांनी पॅरलली 3 एडिटर म्हणून काम केलेले आहे. 2020 त्यांनी त्यांचं ईशान्य व्हेंचर्स याची स्थापना केली आणि माविन स्टोर .com याची 2022 स्थापना केली. अशा या विविध पूर्ण कार्य करणाऱ्या स्वातींबद्दल आज आपण जाणून घेऊया. सो सर्वप्रथम स्वाती मॅम, तुमचं स्वागत.
थँक्यू स्मृती, खूप आनंद वाटला इथे येऊन.
थोडं आम्हाला तुमच्या लहानपणाविषयी सांगाल, तुम्ही कसं या सगळ्या विषयांमध्ये कार्य करत गेला आणि कसं तुम्हाला सुचत गेलं वेगवेगळ्या, एक शिक्षक म्हणून, एक एडिटर म्हणून, एक संपादक म्हणून, परिवाराचा जो तुमचा ऑलरेडी बिझनेस होता वर्षानुवर्ष तो कॅरी फॉरवर्ड करताना महत्वाच्या पोझिशन वरती, तर हे सगळं तुम्ही कसं जुळवून आणलात?
थँक्यू पहिल्यांदा मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. माझा जन्म बेळगावचा, सगळं माझं काम बेळगावात आणि गेली 48 मी बेळगावात आहे. माझं शिक्षण सेंट जोसेफ शाळेतनं झालं, त्यानंतर GSS मधून मी पदवी घेतली. त्यानंतर मी लॉ पण शिक्षण घेतलं पण मी ते नाही पूर्ण करू शकले आणि मग मी माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये जॉईन झाले मार्केटिंगसाठी, कारण ते इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅन्युफॅक्चरिंग बरंच करायचे, त्यांना मदत म्हणून मी सुरुवात केली. पण नंतर वाटायला लागलं की आपण आणखीन चांगल्या प्रकारे मदत करायची तर आपल्याला मार्केटिंगचं शास्त्रशुद्ध ज्ञान हवंय, म्हणून मग मी स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जे IMER मध्ये आहे तिथून पदविका घेतली मार्केटिंग अँड सेल्स मध्ये, ज्यात मला सुवर्ण पदक मिळालं. आणि त्यानंतर मी बराच काळ तिथे काम केलं वडिलांसाठी. 2003 मला तरुण भारतनी ऑफर दिली की तुम्ही आमच्या चॅम्पियन साठी काम कराल का म्हणून, तर ती संधी मी घेतली. लहान असल्यापासून वाचनाची खूप आवड होती आणि 7 लायब्ररीची मेंबरशिप होती माझ्याकडे आणि त्यामुळे वाचन खूप झालं. अगदी मोठमोठ्या लेखकांची पुस्तकं सुद्धा मी 10-11-12 वर्षाची असताना पासून वाचतीये आणि त्याचा तरुण भारत मध्ये काम करताना खूप उपयोग झाला, कारण भाषेवर प्रभुत्व येतं वाचनाने आणि वैचारिक प्रगल्भता पण येते. लहान वयापासून वाचनाची आवड असल्यामुळे ती एक वैचारिक बैठक मिळते आपल्याला, ज्याचा उपयोग एडिटर म्हणून काम करताना खूप होतो. आणि तिथून पुढे 2 मी त्याचं संपादन केलं आणि मग मला मॅनेजमेंट व्यवस्थापन क्षेत्रात घेतलं, कारण माझं बॅकग्राऊंड पण होतं मार्केटिंग अँड सेल्स शिक्षणही होतं, त्यामुळे ब्रँड आणि HR अशी दुहेरी जबाबदारी माझ्यावर दिली गेली आणि ती मी 2010 चांगल्या प्रकारे निभावली. पण नंतर वाटायला लागलं की आता आपल्याला थोडं स्थैर्य हवं, कारण मीडियामध्ये प्रवास खूप करायला लागायचा. आणि वैयक्तिक कारणांमुळे मला तो म्हणजे आता म्हणजे सम वे वी हॅव टू लिमिट ट्रॅव्हल असं वाटायला लागलं. त्यामुळे मग मी शिक्षण क्षेत्रात आले.
ओके.
आणि मे 2010 पासून मी भरदेश ग्लोबल बिझनेस स्कूल मध्ये काम केलं. तोही अनुभव 11 वर्षाचा खूपच छान होता. कारण शिक्षण क्षेत्र त्यातही MBA चं शिक्षण आणि तरेतरेचे अनुभव. माझं इव्हेंट मॅनेजमेंटचं बॅकग्राऊंड तरुण भारतमध्येच असल्यापासून तिथे सुद्धा मी खूप सेमिनार्स ऑर्गनाईज केले. मुलांना अनेक इंडस्ट्रीज मध्ये घेऊन गेले आणि खूप सेमिनार्स वगैरे अटेंड केले. खूप संधी मिळत गेल्या. संधी मी होऊन शोधत गेले आणि अशा मी 11 वर्ष तिथे काम केलं. अजूनही मी तिथे कन्सल्टंट आहे. आता 21 साली मी माझी कंपनी सुरू केली ईशान्य वेंचर्स आणि हेच काम मी पुढे करते. प्रमोशन अँड ब्रँडिंग आता आम्ही ऍड फिल्म्स वगैरे पण बनवतो.
ओके.
सो हा एक 22 वर्षांचा छान प्रवास सुरू आहे.
आणि मॅम तुम्ही ऍज अ कॉलमनिस्ट ऍज अ रायटर डेक्कन हेराल्ड या एका मोठ्या वृत्तपत्रासोबत पण काम केलं आहे जो ऑलमोस्ट साऊथ मधला टाइम्स ऑफ इंडियाच्या लेवलचा पत्र वृत्तपत्र समूह. तो अनुभव कसा होता? म्हणजे आपल्या गावातलं वृत्तपत्रासोबत काम करणं एक थोडा वेगळा अनुभव होतो पण एवढ्या मोठ्या स्केलचा जो ऑलमोस्ट 3-4 राज्यांमध्ये एक प्रमुख वृत्तपत्र आहे तर तो अनुभव कसा होता आणि त्यातनं काय तुम्हाला अनुभव येत गेला?
डेक्कन हेराल्ड मध्ये मी खूप उशिरा लिहायला लागले 2009-10 पासून. पण त्याच्या आधी मी जेव्हा तरुण भारतला होते तेव्हा माझं एक्सपोजर झालं DNA आणि हिंदुस्तान टाइम्स या नॅशनल न्यूज पेपरला. आणि वाचताना मला लक्षात आलं की अरे आपणही याला कॉन्ट्रीब्युट करू शकतो. माझं पहिलं कॉन्ट्रीब्युशन होतं ते DNA हे व्ही ग्रुपचं. त्यावेळेला खूप पॉप्युलर न्यूज पेपर होता तो DNA. अजूनही आहे पण आता प्रिंट कमी आहे त्याचं, ऑनलाईन आहे. त्याची पुरवणी यायची, पुरवणी म्हणण्यापेक्षा ती एक आर्ट पेपरवर असं मॅगझिन यायचं दर शनिवारी. त्याचं नाव होतं मी. आणि सत्या शरण या ज्या पूर्वी सेमिनारच्या एडिटर होत्या त्या त्याचं संपादन करायच्या. आणि त्यांना मी सहज मेल टाकला की मी लिहू शकते का. त्या म्हणाले ली. आणि तिथून माझी इंग्लिश न्यूज पेपर साठी खरी सुरुवात झाली. त्यानंतर असंच मी ईमेल टाकलं हिंदुस्तान टाइम्सच्या संपादिकेला. ललिता अय्यर तेव्हा पुरवण्यांचं संपादन करायची. तिने पण मला खूप एनकरेज केलं आणि मी हिंदुस्तान टाइम्स साठी सुद्धा खूप लिहिलं. त्यामुळे डेक्कन हेराल्ड साठी असंच मी मेल टाकलं होतं. आणि मी इथे बेळगावला ऑल अबाउट बेलगाम साठी लिहायला लागले होते. आणि त्यामुळे असं खूप कॉन्फिडन्स होता की आपण बेळगाव बद्दल किंवा इथल्या संस्कृती बद्दल लिहू शकतो. आणि न्यूज पेपर ना असं आपण पाठवलं मेल तर बऱ्याच लोक रिस्पॉन्ड करतात. कारण त्याच्या त्यांना अंदाज येतो की ह्या व्यक्तीमध्ये लिहायची काय करायचं लिहायचं. सो डेक्कन हेराल्डला मी सुरू केलं ते त्यांचं पूर्वी लिव्हिंग म्हणून सप्लिमेंट यायचं. त्यासाठी लिहिलं, एज्युकेशन साठी खूप लिहिलं. आणि मग आता मी हेरिटेज बद्दल त्याच्याबद्दल स्पेक्ट्रम ह्या सप्लिमेंट साठी लिहिते. आता गेल्या 2-3 महिन्यापासून मी त्यांच्या लाईफस्टाईल सप्लिमेंट साठी सुद्धा लिहिते.
ओके मॅम, ग्रेट. सो भाषा हा कधी तुम्हाला प्रॉब्लेम झाला? कारण इंग्रजी माध्यम मराठी माध्यम
नाही, मी दोन्ही मध्ये प्रभुत्व असल्यामुळे मला मराठी आणि इंग्लिश त्याचा खूप उपयोग झाला. कारण घरी मराठी होतं, कन्नडही होतं. माझ्या घरी वडिलांच्या बाजूने सगळे कन्नड बोलायचे पण मातृभाषा मराठी होती. आणि गोष्टींची वाचनाची आवड असल्यामुळे पहिली दुसरी तर आईने मला देवनागरी लिपी शिकवून टाकली. त्यामुळे मी वाचन करायला लागले होते मराठी. आणि शाळेत इंग्लिशची खूप आवड. आणि अगदी टेंजर्स मध्ये आम्हाला इंग्लिश खूप चांगलं शिकवलं गेलं. एक्सपोजर खूप चांगलं होतं, टीचर्स खूप चांगल्या होत्या. त्यामुळे इंग्लिश आणि मराठी या दोन्हीवर प्रभुत्व असल्यामुळे दोन्ही भाषेत अगदी आरामात वावर करता आला. मी इनफॅक्ट 2-3 पुस्तकांचं ट्रान्सलेशन पण केलंय. 2 पुस्तकांचं इंग्लिश टू मराठी केलंय आणि एका पुस्तकाचं मराठी टू इंग्लिश केलं.
ओके. तो हा अनुभव कसा होता? कारण जेव्हा आपण कॉलम लिहितो किंवा एक स्पेसिफिक आपलं शेड्यूल फिक्स असतं की एवढे आर्टिकल्स एका वर्षात वगैरे, पण जेव्हा आपण एक पुस्तक ट्रान्सलेशनला किंवा भाषांतराला घेतो त्यावेळेला ती एक संहिता असते आणि त्याला मी चुकत नसलेला एक डेडलाईन असते तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला पब्लिशरला ते पोहोचवायचं असतं. तर तो अनुभव ह्या अनुभवापेक्षा कसा वेगळा होता तुमच्यासाठी?
टाइमचं तर दोन्हीकडे शेड्यूल असतंच. न्यूजपेपर किंवा पुस्तकाचं. मी अनुश्री प्रकाशनसाठी 2 पुस्तकांचं ट्रान्सलेशन केलं आधी पुण्यातल्या. त्यावेळेला असं म्हणजे माझ्याकडे तेव्हा कम्प्युटरवर लिपी नव्हती, सो मला हाताने लिहून मी ते स्कॅन करून सुरुवातीला पाठवायची, मग नंतर स्कॅनिंग मध्ये प्रॉब्लेम यायचा, मग मी पोस्टाने पाठवायची. तर दर आठवड्याला इतके चॅप्टर्स असं टार्गेट असायचं, आणि ते मी रात्री बसून, नोकरी होती, घरी यायला 8 वाजायचे, आणि मग सगळं झाल्यावर 10 ते 12 असं रोज मी ते लिहून काढायची ताव घेऊन, आणि आठवड्याला मी ते पोस्ट करायची.
अच्छा.
आणि ते तिकडे ते टायपिंग करून घ्यायचे, कारण त्यावेळेला युनिकोड वगैरे असे नव्हत्या लिपी, त्यांच्या प्रेसच्या फॉन्ट मध्ये ते टाईप करून घ्यायचे. पण नंतर जेव्हा मी डॉक्टर सोनाली सरनोबत यांचं आरोग्य मंत्र हे पुस्तक मराठीतून इंग्लिशमध्ये हेल्थ मंत्रा नावानं ट्रान्सलेट केलं, तेव्हा ऑफकोर्स ते मराठीतून इंग्लिशमध्ये करायचं असल्यामुळे माझ्या कम्प्युटरवर मी ते अगदी आरामात करू शकले, आणि त्यांनी पण खूप मला सपोर्ट केला. आणि ते पुस्तक पूर्णपणे असं होमिओपॅथिक मेडिसिन आणि लाईफस्टाईल ह्याच्यावर होतं, त्यामुळे बरंच रिसर्च करून अचूक शब्द वापरावे लागायचे, आणि कुठेही एक शब्द चुकता कामा नये त्याच्यामध्ये.
बरोबर, नक्कीच. प्रत्येक शब्द प्रूफ रीड करत जायला हवा तुम्हाला.
मेडिकल काही टर्म्स असायच्या, त्यांनी खूप सहकार्य केलं. पण डेक्कन हेराल्ड साठी कसं, काही वेळेला मी सुचवते विषय, काही वेळेला त्यांच्याकडून सुचवले जातात, आणि डेडलाईन ही अगदी पक्की असते तिथे. त्याशिवाय आपल्याला तिथे फापट पसारा चालत नाही, की प्रास्ताविक चालत नाही इंग्लिश पेपर मध्ये, की स्टार्ट केलं असं 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 नाही. अगदी पटकन पहिल्या सेंटेन्स मध्ये विषयावर यावं लागतं, आणि रेफरन्सेस द्यावे लागतात, कुठनं घेतलं, फोटोज दिले तर कोणी घेतले, त्यांचं क्रेडिट द्यावं लागतं. हे सगळं पाळलं की मला वाटतं कुठल्याही भाषेत लिहिणं अगदी सोपं होतं. मुळात आपल्या डोक्यात विचार क्लिअर पाहिजे की काय लिहितोय, काय सांगतोय आपण वाचकांना.
आणि तुम्ही कॉन्टेंट रायटिंग मध्ये पण भरपूर काम केलं, आणि तुमचं भारत, अमेरिका, सिंगापूर इत्यादी देशांमध्ये वेबसाईट, ब्लॉग, एसईओ हे काम पण सुरू असतं. तर हा एक नवीन डोमेन आहे, वृत्तपत्रातलं काम आहे किंवा फिजिकल पुस्तक या स्वरूपातलं काम आहे, तर ते कार्य तुम्ही कसं पुढे घेऊन गेलात आणि आता त्याच्यात?
ह्याची खूप मजा आहे की टेक्नॉलॉजी कसा एक मेजर रोल प्ले करते ह्याच्यामध्ये. तर मी जे लिहित होते ऑल अबाउट बेलगाम किंवा डेक्कन हेराल्ड, त्याच्याने मला खूप मोठा वाचक वर्ग मिळाला, आणि त्यांनी संपर्क साधायला सुरुवात केलं की तुम्ही आमच्यासाठी लिहू शकाल का, असं करून मला खूप क्लायंट्स मिळाले त्यावेळेला. तिथून सुरू झालं काम खूपच. अगदी मी घोस्ट रायटिंग करायची, म्हणजे मोठ्या लेखकांसाठी लिहायची, काही जणांना ब्लॉग लिहून द्यायची, वेबसाईट कंटेंट तर खूप लिहिलं, रिव्ह्यूज लिहिले, बुक रिव्ह्यूज लिहिले. पण मजा म्हणजे स्मृती, मागच्या वर्षी मे मध्ये जेव्हा चॅटजीपीटीचं फ्री व्हर्जन सुरू झालं, त्यावेळेला बरेच हे ही कामं माझी पूर्णपणे थांबली, कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे त्यांना फ्री मध्ये लिहून मिळतं. पण आपल्यासाठी नवीन दार ओपन होतात, एक बंद झालं तर. मुळात माणसाची जी विचार करण्याची क्षमता आहे आणि जो समतोल आहे, प्रगल्भता आहे, जे ह्युमर असतं ते आहे, विट ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला नाही जमत. त्यामुळे ते काम अजूनही माझं सुरू आहे. अनेक क्लायंटसाठी मी लिहिते, अगदी कॉर्पोरेट प्रपोजल्स असतील, त्यांचे प्रेझेंटेशन असतात, ते सुद्धा मी बनवते.
नक्कीच. तो लिखाणाचे वेगवेगळे आयाम तुम्ही हाताळतात आणि अगदी सफाईदारपणे हाताळतात. आणि
शिक्षणाचा खूप उपयोग होतो. सायन्स आणि मॅनेजमेंट, लॉ आणि सायकोलॉजी, असे वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण असल्यामुळे त्या फील्डचं ग्रास्प येतं पटकन, की काय म्हणायचंय, इथं काय म्हणायचंय, इथं काय म्हणायचंय, असं लगेच समजतं.
हा ग्राफ तुम्ही कसा निवडला, म्हणजे बीएससी बायोकेमिस्ट्री कसं तुम्हाला सुचलं घ्यावं ऍज अ करिअर, आणि मग तिथनं मॅनेजमेंटचं शिक्षण, आणि मग अगदीच पूर्ण आर्ट्स साईडला चुकणारा एम ए सायकोलॉजी? तर ते तुम्ही,
एम ए सायकोलॉजी हे माझं नॅचरल चॉईस म्हणावी लागेल.
ओके.
मी पास आउट झाले 10th 91 साली, आणि त्यावेळेला करिअर काउन्सिलिंग वगैरे काहीच नव्हतं. बेळगावला क्लासेस पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याचे होते 10th साठी. सो आम्ही असं क्लास न लावता सुद्धा 70-75% मार्क मिळाले, आणि
घरामध्ये वाटलं सगळ्यांना की अरे मी सायन्स मध्ये जायला पाहिजे, मग मी पण गेले, विरोध नाही, काही आपल्याला ऑप्शन नाही. त्यानंतर एकदा सुरू झाल्यावर सायन्स कॉलेज लक्षात आलं की आपल्याला गणित अजिबात आवडत नाही. येत होतं पण आवड अजिबात नव्हती. आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स तिन्ही ठिकाणी गणित येतं.
बरोबर.
आणि त्याच्याशी मी खूप स्ट्रगल केलं, एस्पेशली ट्रिग्नॉमेट्री मला आजपर्यंत समजलेलं नाही. मी नंतर शिकायला अलीकडे मी ट्रिग्नॉमेट्री आहे काय म्हणून शिकायला सुरुवात केली, पण त्यावेळेला ट्रिग्नॉमेट्री मला समजलीच नाही कारण तो कलच नव्हता. आत्ता जाणीव होते की आपण योग्य वेळी योग्य फील्ड निवडायला पाहिजे होतं, तेव्हाच मी साहित्य किंवा भाषा हा घ्यायला पाहिजे होता विषय असं वाटतं आता. पण गणित टाळायसाठी मी बायोकेमिस्ट्री कडे वळले.
तुम्ही बायोलॉजी स्टुडंट जास्त होता.
हा
फिजिक्स.
कारण मला गणित नको होतं आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे दोन्ही रूल आउट झाले होते. त्यामुळे मग मी बायोकेमिस्ट्री. आणि मी उत्तम स्टुडंट होते, तसं काही बुद्धीची कमतरता नव्हती, पण कल वेळीच न ओळखता आल्यामुळे ती चूक झाली, पण ती सुधारली मग मी. म्हणून मग मी मॅनेजमेंटला गेले जिथं मी आय वॉज ऍट होम. मला इतकं तिथे छान वाटलं कारण की ते सगळी थिअरी होती. लॉ कॉलेजमध्ये मी टॉपर होते, मी तिथे 3-4 विषयात टॉपिंग टॉप केलं कारण तो प्रांत मला थिअरीचा खूप आवडला. आणि म्हणून मला असं सांगावं असं वाटतं विद्यार्थ्यांना की त्यांनी जरूर करिअर काउन्सिलरला संपर्क करावा, आपला कल वेळीच ओळखावा शाळेत असताना, म्हणजे पुढे वर्ष वाया जात नाही. की मला ट्रॅकवर यायला जवळजवळ 7-8 वर्ष लागली, इट इज अ ह्यूज लॉस. आज आपण तसं नाही करू शकत ना. आज आपल्याकडे अनेक काउन्सिलर्स आहेत, टेस्ट आहेत, सायकोमेट्रिक टेस्ट आहेत. दॅट्स हाऊ इट इज.
आणि मग तुमचं ऑलमोस्ट तुम्ही 10-11 वर्ष MBA किंवा मार्केटिंगच्या शिक्षण क्षेत्रात कार्य केलं. आणि मी बघितलंय तुम्ही विद्यार्थ्यांमधले जे अगदी थोडे पॉप्युलर असे प्रोफेसर्स किंवा टीचर्स असतात त्यातला एक आहात. म्हणजे मुलं इन्स्टिट्यूटमध्ये असताना आणि तिथनं बाहेर पडल्यानंतर पण तुमच्या संपर्कात राहायला मुलांना आवडतं.
ते
लुक ॲट यू ॲज अ टॉर्च बेअरर किंवा गाईड किंवा फिलॉसॉफर
मेंटर.
हो, आजकाल मेंटर. सो तो सगळा जर्नी कसा होता? आणि तुम्ही भरपूर युनिव्हर्सिटीजला रिसोर्स पर्सन, मुलांसाठी वेगवेगळे एन्क्लेव अरेंज करणे, वर्कशॉप, तो सगळा जर्नी कसा होता?
त्याचं मुख्य कारण म्हणजे 7-8 वर्ष वडिलांच्या व्यवसायात होते, त्यानंतर 8 वर्ष कॉर्पोरेट मध्ये काम केलं होतं, एक्सपोजर खूप होत इंडस्ट्रीचं. मी स्वतः HR मॅनेजर असल्यामुळे सिलेक्शन करणं, इंडक्ट करणं, ह्या सगळ्या मुलाखती घेणं, शेकडो लोकांच्या मुलाखती घेतल्या तरुण भारतसाठी. आणि तिथून आल्यामुळे मुळात मॅनेजमेंट स्टुडंट्सकडनं इंडस्ट्रीची काय अपेक्षा असते हे क्लिअर मला माहीत होतं. मला वाटतं की मॅनेजमेंटच्या ज्या फॅकल्टी असतात त्यांना हे इंडस्ट्री एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि त्याचा खूप फायदा झाला. शिवाय वाचन भरपूर असल्यामुळे आणि मला फिक्शनची आवड नाही, मी ऑटोबायोग्राफी त्यातील बिझनेस सक्सेस स्टोरी मला वाचायला खूप आवडतात आणि म्हणून मी ते देत राहिले. आणि क्लासमध्ये थिअरी तर होत राहते ओघान, पण त्याशिवाय MBAच्या मुलांनी स्मार्ट असणं गरजेचं असतं, त्यांना निर्णय घ्यावे लागतात. अँड डिसिजन आर टेकन ऑन डेटा ऑर इन्फॉर्मेशन, डेटा ड्रिव्हन डिसिजन म्हणतात त्याला. सो तो डेटा मिळवायचा असेल तर चौकस बुद्धी पाहिजे, नजर सगळीकडे पाहिजे, ग्रास पाहिजे, निरीक्षण पाहिजे. हे मी ट्रेन करायचा प्रयत्न आय थिंक टू अ लार्ज एक्सटेंट सक्सेसफुली केला. आणि म्हणून आजही मुलं संपर्कात आहेत की तुम्ही त्यावेळेला आम्हाला असं ओरडायचात, न्यूज पेपर वाचायला सांगायचात. हे सगळं आज त्यांना पटतं की होय हेच आपल्याला उपयोगी ठरेल. थिअरी मदत करते पण तुमचं जे बाकीचं ज्ञान आहे ना, सौफेअर ज्ञान लागतं एक इंडस्ट्रीमध्ये किंवा बिझनेसमध्ये. ऍज अ मॅनेजमेंट पर्सन यू डोंट यूज थिअरी ऑन अ डे टू डे बेसिस, बट यू यूज इन्फॉर्मेशन अँड डेटा. आणि ते मी ट्रेन करायचा प्रयत्न केला. आणि मुलांना मी बाहेर पाठवायची मार्केटमध्ये, कॉन्फरन्सेसला, इव्हेंट्स हाताळायला. कारण निर्णय घेणं, वेगवेगळ्या प्रकारच्या रिसोर्सेस बरोबर काम करणं हे तुम्ही पाण्यात पडल्याशिवाय येत नाही. थिअरीमुळे तुम्हाला डिसिजन घेता येत नाही.
नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही रिसोर्स पर्सन, जसं आता तुम्ही एक सिलेबस डेव्हलपमेंटला हेल्प केली राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये, जे ओपन इलेक्ट होते म्हणजे ते खूप केअरफुली चूज व्हायला पाहिजे, किंवा तुम्ही इवन कर्नाटक युनिव्हर्सिटीची धारवाडला आहे त्यांच्या हिस्ट्री आणि मॅनेजमेंट सब्जेक्टच्या फॅकल्टीच्या रिसोर्स पर्सन होत्या, तर हे खूप अकॅडमिक आणि ऍडमिनिस्ट्रेशन दोन्हीचा बॅलन्स साधणारे एक्सपोजर्स होते तुमच्यासाठी, तर तो अनुभव तुम्हाला तुमच्यासाठी कसा होता?
मुळात ना स्मृती, माझं एक तत्व आहे की एक तर संधी आली की सोडायची नाही, आणि कुठे आपल्या संस्थेला फायदा होईल ते जाऊन ज्ञान घ्यायचं. आणि मला असे मॅनेजमेंट भेटले सगळीकडे की दे वर व्हेरी कोऑपरेटिव्ह, की त्यांना कळायचं की ही काय म्हणतीये, हिला कुठं जायचं आहे, त्याच्यातून आपल्याला ती काय व्हॅल्यू ऍडिशन करून देणार आहे, दे ऑलवेज सपोर्टिव्ह. त्यामुळे हायर एज्युकेशन अकॅडमीला मी जायची, कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाडमध्ये नवीन जेव्हा फॅकल्टी अपॉइंट केले जातात ज्युनियर कॉलेजेसमध्ये, त्यांना 45 दिवसाचं प्रशिक्षण असतं प्रोफेसरना, त्याच्यासाठी मला ते बोलवायचे. तोही अनुभव खूप छान होता. जे सगळे सरकारी कॉलेजेसमधले प्राध्यापक असतात, त्याशिवाय तू म्हणालीस तसं अनेक सेमिनार्सना वगैरे मी जायची. ऍज अ रिसोर्स पर्सन गेली आहे, ई कॉमर्स साठी गेली आहे, फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट, आणि अनुभवातूनच ते येतं. आणि जिथं जाईन तिथं मी बऱ्याचदा स्टुडंट्सना मिळायची, त्यांनाही ते एक्सपोजर मिळायचं.
नक्कीच. आणि आय थिंक त्यामुळेच तुम्ही फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या एजन्सीला तुमच्या कॅम्पसमध्ये 2014 बोलावू शकला फॉर अ नॅशनल सेमिनार ऑन ई कॉमर्स, जेव्हा फ्लिपकार्ट होती.
पहिल्यांदा आम्ही 2012 मध्ये एचआर कॉन्क्लेव्ह केलं.
ओके.
त्यावेळेला तर आम्ही फियाटचे सीईओ राजीव कपूर यांना बोलावू शकलो, कारण मी नुकतीच मी स्वतः जाऊन पुण्याला तिथे 4 दिवस राहून प्रत्येक कंपनीला व्हिजिट करून तिथनं परमिशन घेऊन आले होते माझ्या मुलांना घेऊन जायचं इंडस्ट्रियल व्हिजिटला. तर त्यांनी माझं पॅशन बघून तिथल्या हायर इंडस्ट्रीज जर्मन कंपनी आहे त्यांनी फियाटनी, फोक्सवॅगन ह्या कार कंपनीनी आणि इंडो शॉटले ह्या कंपन्यांनी आम्हाला परमिशन दिली आणि आम्ही तिथे घेऊन जाऊ शकलो मुलांना. मी नंतर फोर्डला पण घेऊन गेले चेन्नईला.
ओके.
तर कार कंपन्यांमध्ये घेऊन गेले आणि त्यामुळे त्यांना कळालं की हा ओके दीज पीपल आर पॅशनेट अबाउट देअर स्टुडंट्स. आणि त्याच्यातून मग राजीव कपूर सारखे सीईओ फियाटच्या बळावला आले, रश्मी बन्सल ही लेखिका आली आमच्या कॉलेजला, नंदिनी वैद्यनाथन ह्या आल्या.
ओके.
दे लुक ॲट द पॅशन ऑफ द पीपल हु आर कनेक्टेड. They don't look at how big the city is, मला काय मिळेल असं नाही. ते बघतात की तुम्ही त्यांच्याकडून तुम्हाला काय मिळू शकेल ह्याच्यासाठी जर तुम्ही रिसर्चचे वाचाल तर ही मोठी लोक खूप उत्साहाने येतात.
खरं नक्कीच. आणि आय थिंक दॅट इज जर तुम्ही 5,000+ स्टुडंट्सला एम्प्लॉयबिलिटी स्किल्स साठी नॉर्थ कर्नाटका सारख्या एरियामध्ये ट्रेन करू शकलात.
हो, ते तर मी अजूनही करते.
नक्कीच.
कम्युनिकेशन स्किल्स, इमोशनल इंटेलिजन्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे खूप कोर्सेस मी अजूनही करते.
ओके. आणि तुमचा जो स्टार्टअप कॉन्क्लेव्ह हा एक सिरीज ऑफ फ्री सेमिनार्स आहे स्पेशली फॉर एमबीए स्टुडंट्स, त्याबद्दल सांगू शकाल का? आणि कुणाला बाहेरून म्हणजे ते XYZ कॉलेजमध्ये आता एमबीए शिकतात पण त्यांना तुमच्या इनिशिएटिव्हशी जोडायचं तर ते कसे तुम्हाला?
स्टार्टअप कॉन्क्लेव्ह मी आणलं होतं वे बॅक इन 2014-15, तेव्हा आम्ही 3 कॉन्फरन्सेस केले आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही ई कॉमर्स सेमिनार पण केला, ज्याच्यासाठी राजू शेट्टी आले होते फ्लिपकार्टचे, बरेच लोक होते. पण आता ते आता नाही आपण करत आहोत ते. तर आता बाकीचे अव्हेन्यूज पण आहेत जिथे स्टुडंट जोडू शकतात, देशपांडे फाउंडेशन असेल किंवा असे खूप आहेत, टाय आहे तिथे जोडू शकतात, टेडएक्स असतं तिथे जोडू शकतात. अशा फोरम मध्ये विद्यार्थ्यांनी जरूर मेंबरशिप घ्यावी आणि तिथे जाऊन एक्सपोजर खूप मिळतं, नवीन नवीन लोकांशी संपर्क साधावा आणि बघावं, स्टोरीज त्यांचे वाचावेत. फिक्शन पेक्षा ह्याच्यामध्ये जास्ती ड्रामा आहे असं मला वाटतं खऱ्या आयुष्यामध्ये.
नक्कीच. आणि मॅडम, जेव्हा तुम्हाला नॅशनल मीडिया सेल श्रवण बेळगोळा जेव्हा तुमची अपॉइंटमेंट झाली 2018 साली, तर तो अनुभव कसा होता? कारण तुम्ही एका ऑर्गनायझिंग कमिटीचा भाग होता.
हो, खूपच छान अनुभव होता. अगेन ऍज आय सेड की मन लावून सगळ्यामध्ये उत्सुकता क्युरिओसिटी ज्याला आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असणं. मी जेव्हा भरतेश जॉईन झाले, भरतेश ही एक जैन संस्था आहे, तो तिथे 2010 आल्यावर मला जैनिझम बद्दल खूप आवड निर्माण झाली की काय आहे, आपण ह्याचा अभ्यास केला पाहिजे. तिथे पुस्तकं मिळाली, सांगणारे लोक मिळाले, आमच्या खूप चर्चा व्हायच्या. त्याच्यातून जैनिझम बद्दलचा अभ्यास करत गेले, त्यांची पुस्तकं वाचली, अगदी तत्वार सूत्रपर्यंत वाचलं आणि लक्षात आलं की ह्याच्यात खूप दिस इज अ फॅसिनेटिंग कॉन्सेप्ट. आणि मी खूप खोलवर त्याचं वाचन करत गेले आणि जेव्हा अगेन जेव्हा संधी आली त्यावेळेला तिथे मस्तकाभिषेक होता आणि तिथे जेव्हा मला संधी मिळाली की तुम्ही इथलं मीडिया सेल हँडल कराल का, तर मी ती संधी घेतली. आणि माझ्या कॉलेज मी ऑफकोर्स आम्ही खूप जण होतो तिथे, तर एक महिना मी तिथे मठाच्या वतीनं म्हणजे तिथे श्रवणबेळगोळ दिगंबर जैन मठ आहे त्यांच्या वतीनं मला एक महिना तिथे काम करायची संधी मिळाली. तर आम्ही आणि माझी रूममेट होती दीपाली गांधी म्हणून, ती एका चॅनल थ्रू आली होती, तो आम्ही तिथे खूप काम केलं. अगदी नॅशनल ज्योग्राफिकच्या मेंबर्सना फिरून दाखवलं, आयजीएनसीए इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट त्याचे लोक आले होते, त्यांना मदत केली, द वीक साठी मदत केली. आणि मी तिथनं अनेक वृत्तपत्रांसाठी पीसेस पाठवायची, तरुण भारत मध्ये छापून आलं, नवभारत टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियानी रेग्युलरली माझे पीसेस घेतले त्यावेळेला, कारण आम्ही तिथनं ऑथेंटिक पाठवायचो. आणि बिकॉज मी मठाच्या तर्फे काम करायची त्यामुळे ते अगदी क्रेडिबल सोर्स होत. आणि तो अनुभव मनाने वाटत तसा अनुभव पुन्हा येईल, 12 वर्षातनं एकदा तो होतो आणि लाखो लोक येतात तिथे, त्या तो अनुभव खूप छान होता.
नक्कीच. आणि आय थिंक दॅट इज हाऊ तुम्हाला 2018 इन्स्टिट्यूटला व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू टू इन्स्टिट्यूट हायेस्ट अवॉर्ड मिळाला.
हो, कारण मग आल्यावर आम्ही इंटॅक्स या संस्थेची पण मी मेंबर आहे. आता मी जस्ट को कन्व्हिनर म्हणून माझी निवड झाली आहे पुढच्या 3 वर्षासाठी. तर त्यांनी माझे पोस्ट बघितले आणि त्यांनी स्पॉन्सर केलं एक ब्रोशर श्रवणबेळगोळ बद्दलचं आणि त्यांनी फंडिंग पण केलं आणि ते ब्रोशर आम्ही पब्लिश करू शकलो. सो असं खूप काम केलं विद्यार्थ्यांमध्येही करायची. सो आणि ऑलरेडी मी तिथे 9 वर्ष होते. सो त्यांनी व्हॅल्यू टू ट्रस्ट असं जे भरतेचं हायेस्ट अवॉर्ड आहे ते 18 साली दिलं मला.
इंटॅक बद्दल अधिक माहिती द्याल, कारण तुम्ही इंटॅक बेळगावी चॅप्टरचे कोऑर्डिनेटर आहात 2016 पासून आणि तुमचं बरंच काम आहे.
हो,
तो इंटॅक काय आहे आणि त्याचं कार्य कसं चालतं?
इंटॅक इज इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज.
ओके.
बेसिकली हे दिल्लीला ह्याचं हेड ऑफिस आहे लोधी गार्डन तिथे.
ओके.
आणि त्याचे जवळजवळ 210 चॅप्टर्स आहेत भारतभर.
ओके.
प्रत्येक शहरात एक चॅप्टर असतं, म्हणजे मुख्य शहरांमध्ये आहे.
ओके.
कर्नाटकात म्हणाल तर धारवाड एक खूप ऍक्टिव्ह चॅप्टर आहे, बँगलोर चॅप्टर आहे, बेळगाव आहे, गुलबर्गा आहे, तुळजापूर आहे. इथे आम्ही ही संस्थाचं चॅप्टर सुरू केलं 2016 साठी.
ओके.
तेव्हापासून मी कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं आणि आता जस्ट मागच्या आठवड्यात को कन्व्हिनर झाली. पण या चॅप्टर थ्रू आम्ही पहिल्यांदाच सुरू झाल्याबरोबर शाळांसाठीचा एक वर्कशॉप केला की हेरिटेज क्लब स्थापन करणं शाळांमध्ये.
बरोबर.
आता ऑलरेडी आमचे 6 शाळांमध्ये बेळगावला ज्ञान प्रबोधन मंदिर, KLE इंटरनॅशनल, सेंट मेरीज महिला विद्यालय आणि भरतेशच्या 3 शाळा असे हेरिटेज क्लब आहेत.
ओके.
तिथे मुलं काम करतात, हेरिटेज साठी स्पर्धा होतात, पेंटिंग आणि एसे रायटिंग. मी स्वतः क्विज होस्ट करते इंटॅक साठी.
ओके.
पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन, प्रदर्शन भरवतो आम्ही, धागे की धरोहर हे आम्ही भारतातल्या हँडलूम साड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं 3 वर्षापूर्वी. आणि यंदा आम्ही खाना खजाना असं एक प्रदर्शन भरवलं ज्याच्यात आम्ही नॉर्थ कर्नाटकाचे खाद्यपदार्थ, धान्य आणि किचन मधले युटेन्सिल्स यांचं प्रदर्शन भरवलं. मँगो मेला म्हणून ऑर्गनाईज केला आंब्यासाठी. शिवाय इंटॅक चॅप्टरतर्फे आर्किटेक्चरल स्प्लेंडर्स ऑफ बेळगावी हे पुस्तक प्रकाशित केलंय, डॉक्टर स्मिता सुरेबांकर यांनी लिहिलंय. त्याच्यात बेळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या मॉन्युमेंटची सखोल माहिती आहे, ऐतिहासिक संदर्भ आणि स्थापत्य शैलीबद्दलची.
ओके.
ते पुस्तक आणि माझं जे श्रवण बेळगावचं ब्रोशर ते प्रकाशित केलं. हेरिटेज वॉक मी कंडक्ट करते.
ओके.
बेळगावच्या किल्ल्याचा ज्याला जवळजवळ 3 तास लागतात आम्ही पूर्ण फिरून दाखवते मी.
ओके.
आणि शहापूरचे टेम्पल आणि येळूरगड.
ओके.
असे 3 हेरिटेज वॉक कोणालाही संस्थांसाठी मी केलेत, कॉर्पोरेट साठी केलेत, महिला जे संघ असतात त्यांच्यासाठी केलेत.
ओके.
सो हे मला करायला खूप आवडतं. आणि इनफॅक्टच्या बँगलोरच्या ज्या समन्वयिका आहेत मीरा अय्यर, त्या आणि मी मिळून डेक्कन हेराल्डला त्याबद्दल लिहितो.
ओके.
माझे स्वतंत्र लेख असतात, अल्टरनेटिव्हली असे आम्ही लिहित असतो. ऑलमोस्ट महिन्याला 1 किंवा 2 माझे आर्टिकल येतात डेक्कन हेराल्डला अबाउट हेरिटेज.
अबाउट हेरिटेज. ओके. तुम्ही एकटे असतात का, तुमची टीम तुमच्यासोबत या बॉक्सला येते किंवा मॅनेजमेंट करते?
जसं जमेल तसं. काही वेळेला मी एकटी कंडक्ट करते, काही वेळेला माझ्यासोबत रुपाली काविलकर येतात जे GIT आर्किटेक्चरच्या प्रिन्सिपल आहेत. काही वेळेला डॉक्टर मीना मोहिते आल्या आहेत माझ्या बरोबर, ज्या HOD होत्या भाऊराव काकतकर कॉलेजच्या. कधी डॉक्टर स्मिता सुरेवानकर येतात, त्या सुद्धा मेंबर आहेत. सो जसे अवेलेबल असतील ते जॉईन होतात, नाहीतर मग मी एकटी कंडक्ट करते.
अच्छा. सो 2019 मध्ये तुमचं एक स्पेशल बुकलेट पण पब्लिश झालं, महामस्तक अभिषेक सेलिब्रेशन.
तेच मी आता सांगितलं ना तुला, मी पोस्ट करायची त्यामुळे मग इनफॅक्ट मी मला प्रपोज केलं की आपण छापूया म्हणून.
सो इट वॉज अ कंपायलेशन ऑफ युअर आर्टिकल्स.
तसं नाही, स्वतंत्रपणे आम्ही ते परत पुन्हा नव्यानं मी लिहिलं त्याच्यासाठी.
अच्छा.
फोटो तर माझे मी स्वतः काढलेले होते, लेआउट इथं करून घेतलं. सो तसं ते एक ब्रोशर म्हणजे कायमस्वरूपी डॉक्युमेंटेशन होतं त्याचं.
नक्की. तो ही जेव्हा हेरिटेज फोटोग्राफी तुम्ही करतात, तो काही स्पेशल टूल्स तुम्ही वापरतात का? यू हॅव लर्न दोज स्किल्स आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करतात?
नाही, फोटो माझ्याकडे कॅमेरा असा नाही आहे. होता पूर्वी डिजिटल कॅमेरा, पण ती आता टेक्नॉलॉजी ती गेली. निकॉनचा होता माझ्याकडे, आता तर मी फोनवर घेते फोटो.
ओके.
एक जाणीव आहे की प्रेससाठी किंवा पब्लिकेशनसाठी किंवा आपल्याला जर ब्रोशर छापायचं असेल, अँगल कुठले लागतात, शॅडो कुठे पाहिजे, छापताना ते पानावर कसं दिसेल, ह्या अनुषंगानं मी फोटो घेते. आणि प्रेसमध्ये काम केल्यामुळे ते ज्ञान असतं आपल्याला, किती रेझोल्युशन पाहिजे, कुठला अँगल पाहिजे, ऍक्शन कशी पाहिजे तिथे. तर तसे मी फोनवरच घेते, आणि आजकाल फोन खूप छान आहेत त्यामुळे हाय रेझोल्युशन फोटो घेता येतात.
हो, नक्की. आणि जेव्हा तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी जातात की आता बेळगाव तर तुम्ही लहानाचे मोठे झाले तर सगळं तुम्हाला चप्पान चप्पा तोंडपाठ आहे, पण एखाद्या नवीन ठिकाणी गेला तर त्याचा तुम्ही ऍज अ हिस्टोरियन किंवा ऍज अ हिस्ट्री इंटरेस्टेड पर्सन कसा अभ्यास करतात, काय प्रिपरेशनने जातात आणि तिथला वेळ कसा घालवतात?
असं तर मी खूप लिहिलंय. अगदी तुला सांगते स्मृती, परवा मे मध्ये आम्ही सगळे फॅमिली थ्रू आम्ही शिरसी आणि याणा वगैरे तो त्या भागाला गेलो होतो. तर जाताना इकडे हल्ल्याच्या अलीकडे आम्ही मे महिन्यात गेलो, हल्ल्याच्या अलीकडे मला दिसलं की रस्त्यावर असे ट्रकलोड असे आंब्याच्या कोळी टाकलेले आहेत.
ओके.
आणि मैलोन मैल असे प्लांटेशन होते आंब्याचे आणि त्याचं क्लिनिंग चाललं होतं रस्त्यावर.
ओके.
तर मी तिथे थांबले, येताना थांबायला मिळालं मला, जाताना वेळ नाही मिळाला, येताना थांबले. म्हटलं हे काय चाललंय, मग तिथे माहिती घेतली, पटापटा फोटो घेतले, फोन नंबर घेतले आणि अर्धा तासात तिथनं निघाले. आणि मग घरी आल्यावर मग मी त्यांना फोन केले की खूप छान स्टोरी झाली, कारण कर्नाटकातले सगळ्यात मोठं आंब्याचे रोपटी बनवायचं तिथे आहे उद्योग, अख्खं गावच त्याच्यामध्ये आहे. आजूबाजूची 3-4 गावांचं पूर्ण अर्थकारण त्याच्यावर चालतं आणि जवळजवळ 8 लाख रोपटी दर सीझनला ते बनवून विकतात भारतभर.
ओके.
ही एक छान स्टोरी झाली फक्त ऑब्झर्वेशन मुळे.
नक्कीच.
तसंच मी एप्रिलला गेले होते ऐहोळे पट्टडकल बदामीला, तिथे तर मी 2 स्टोरी लिहिल्या वेगळ्या वेगळ्या, पण मला तिथे देवळात सगळी चारी बाजूनी बघायची सवय आणि सिलिंग मी बघत गेले छत, आणि असं दिसलं की प्रत्येक देवळाचं छत वेगळं आहे, तिथे कोरीव काम, तिथले जे चिन्ह वेगळे आहेत, त्या छतावर एक वेगळी स्टोरी करता आली डेक्कन हेराल्डसाठी. हो, पण रेफरन्स अगदी चोख लागतो. प्रत्येक वेळी मी एपिग्राफिका इंडिका असेल इन्स्क्रिप्शन साठी किंवा गॅझेट सरकार जे गॅझेट पब्लिश करतं त्याच्यामध्ये अचूक संदर्भ आपल्याला मिळतात आणि अकॅडमिक्स बॅकग्राऊंड झाल्यामुळे सर्च करणं, क्रेडिबल रेफरन्सेस काढणं आणि त्याला बरोबर कोट करणं अमेरिकन सिस्टम प्रमाणे हे याला जमत, अगदी छान जमत. मॅगझिन्स किंवा विकिपीडिया हे रेफरन्सेस होऊ शकत
नाही.
रिसर्च पेपर्स जर्नल्स मध्ये छापलेले पीअर रिव्ह्यूड जर्नल्स काय असतात ते संदर्भ घेणं, त्यातनं खाली प्रत्येक आर्टिकलच्या खाली कुठले रेफर केले हे लिहिलेलं असतं तिथनं आणि जास्ती खजाना मिळतो आपल्याला. क्रॉस रेफरन्सेस मिळतात.
आणि जेव्हा तुम्ही अशा प्लेसेसला व्हिजिट करता तेव्हा लोकल गाईडशी तुम्ही इंटरॅक्ट करता जे तिथली माहिती देतात किंवा लोकल लोक जे असतात ज्यांना त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर बद्दल अनेक
नाही
स्टोरीज माहिती?
नाही, मी माझा पूर्ण अभ्यास करूनच जाते. कुठेही जाताना अगदी आम्ही याणाला गेलो किंवा कुठेही गेलो, खिद्रापूरला गेलो किंवा बदामीला गेलो, तर प्रत्येककडे मी जाताना पूर्ण अभ्यास करून नोंदी घेऊन कुठं आपल्याला जायचं आहे त्याचं काय आहे हे सगळं मी माहिती करून घेऊन जाते. सहसा तिथले लोकल गाईड नाही वापरत.
ओके.
पण तिथलं तिथे जर ASI चे म्युझियम असतील तर नक्की भेट देते. तिथलं लिटरेचर खरेदी करून घेऊन येते. बऱ्याच ठिकाणी मिळतं आपल्याला लिटरेचर तिथलं. जिथं जिथं ASI म्युझियम आहेत तिथे विकायला बुक्स असतात ते घेऊन यायची. त्याच्यात बरोबर लिहिलेलं असतं सगळं.
कधी ASI सोबत काम करायचा अनुभव आला किंवा तशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली?
काम करायचं असं नाही पण संपर्क येतोच ASI साठी, कारण पोर्ट मध्ये इथल्या जेव्हा दाखवायला न्यायचं असतं तेव्हा ASI चे तिथे लोक असतात त्यांच्याशी. धारवाडचे सर्कल, आपण धारवाड सर्कल मध्ये येतो बेळगावचे.
ओके.
तिथे आम्ही जातो काही वेळेला धारवाडला. परमिशन घ्यावे लागतात. जसं कमलबस्ती, प्रत्येक वेळेला मी कमलबस्तीच्या कामासंदर्भात ASI शी झालेलं आहे काम. इनफॅक्ट थ्रू काम करताना ASI शी संपर्क येतो पण त्यांच्या सोबत काम केलं नाही. कमलबस्तीचं जेव्हा आम्ही टपाल पाकिट आणि पोस्ट कॅन्सलेशन स्टॅम्प काढला तेव्हा कम्युनिकेशन होतं, त्यांच्या सोबत असं काम नाही करता.
आणि तुम्ही म्हटलं तर रिसर्च पेपर, तर तुम्ही ऍज अ अकॅडमिशियन पण रिसर्च पेपर वरती काम केलंय, आता हेरिटेज वरती पण तुम्ही रिसर्च पेपर, तर ते कसंच आपलं काम तुम्ही मॅनेज करतात? म्हणजे तुमचं अकॅडमिक्सचं बॅकग्राऊंड आणि मार्केटिंगचं बॅकग्राऊंड ह्या सगळ्याला कसं तुम्हाला मदत करतात?
अकॅडमिक्सचं तर खूप येतं रिसर्च मध्ये. जसं मी सांगितलं तुलाही अनुभव असेलच की मेडिसिन मध्ये तर तुम्हाला रेफरन्स शिवाय पान हलत नाही आपलं.
हो.
सो क्रेडिबल रेफरन्सेस ज्या रिसर्चर्सनी आधी काम केलंय तेच पुन्हा नाही करायचं, पण त्याचा संदर्भ घेऊन त्याच्यावर बांधायचं आपलं हे आपण करत असतो. सो वेदर इट वॉज मॅनेजमेंट, मी फिलॉसॉफी मध्ये सुद्धा ACPR ची मेंबर असल्यामुळे गुरुदेव रानडे मंदिर तिथे सुद्धा मी पेपर पब्लिश केलाय. प्रत्येक वेळी एकच तत्व असतं की आपल्याला जे ज्याच्याबद्दल रिसर्च करायचंय त्याच्याबद्दल आधी किती जणांनी केलंय हे आधी बघून मग नवीन आपण काय करू शकतो, नवीन पैलू काय मांडू शकतो, ह्यासाठी पीअर रिव्ह्यूड जर्नल्स आणि क्रेडिबल सोर्सेस बुक्स असतील किंवा जर्नल्स तर मेनच, त्याच्या थ्रूच आपण काम करायचं. आणि शक्यतो असं ब्लॉग्स किंवा विकिपीडिया ह्याच्यात नाही जायचं, कारण ते ओपन असतात, ओपन सोर्स, कोणी पण एडिट करू शकतो.
ट्रस्टेड सोर्सेस आणि प्लेगॅरिझम बेसिकली सांभाळत आपण काम.
हो, ठीक आहे. आता प्लेगॅरिझमचं सॉफ्टवेअर मिळतं, सो आपण जिथे सबमिट करतो ते रन किंवा पेपर थ्रू इट,
पण तरी मुलं त्यातनं पण चोर मार्ग काढून.
अगदी, ते तर खूपच अनुभव आले. मुलं काय बरेच अकॅडमिशन पण करतात पण आता ती पळवाट बंद झाली आहे. कारण पर्सेंटेज असतं जितकं तुम्ही रेफरन्सेस घालू शकता त्याच्या पलीकडे गेलं की मग तुमचा पेपर नाकारला जातो.
आणि या पूर्ण जर्नी मध्ये तुमचं 30 NPO फ्रॉम अक्रॉस इंडिया मध्ये पण फर्स्ट बॅच ऑफ लीडरशिप ट्रेनिंग बाय टोयोटा मध्ये सिलेक्शन झालेलं, वेअर यू वॉन द बेस्ट स्पीच अवॉर्ड.
हो,
सोशल
तो पण एक खूप छान अनुभव होता. भरतेश मध्ये मी ऍडमिनचं पण म्हणजे धोरणात्मक जी कामं असतात की नवीन एचआर पॉलिसी बनवणं, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स बनवणं, हे मला पहिल्यापासून विजन मिशन स्टेटमेंट, त्यांचे लोगोज, त्याच्यात मी पहिल्यापासूनच होती. जेव्हा ही संधी आली की टोयोटा ही जी कंपनी आहे त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत नुसतं चेक घेऊन दान देण्यापेक्षा त्यांनी म्हटलं की हे जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत त्यांना आपण स्ट्रेंथन करूया त्या लोकांना. म्हणजे 30 बॅच होती तर नुसतं एका संस्थेला एक चेक देण्यापेक्षा आपण 30 संस्थांना बळकटी देऊया असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी ती जाहिरात दिली होती आणि ती बघितली आणि आमच्या मॅनेजमेंटनी मला विचारलं की जाणार का, म्हणजे म्हटलं हो मी जाईल. नुसतं जाईन म्हणण्यापेक्षा कॉमन पर्पज आणि KPMG ह्या दोघांनी मिळून त्याचं आयोजन केलं होतं. टोयोटा आणि ऑफकोर्स सगळे पैसा दिला होता आणि बँगलोरलाच होतं, टोयोटाच्या बिदडी इथल्या फॅक्टरीमध्येच आमचं ट्रेनिंग होतं आठवडाभर.
ओके.
आणि त्याच्यात खूप तयारी करावी लागली जायच्या आधी. KPMG ही एक ग्लोबल ऑडिट फर्म आहे तर त्यांनी जायच्या आधी एकदा ऑडिट केलं भरतीचं, गेल्यावर पहिल्या दिवशी एकदा ऑडिट केलं आणि येताना ऑडिट केलं आमचं की तुम्ही काय शिकलात. आणि आल्यावर 3 महिन्याचा आम्हाला वेळ दिला होता की तिथं जे आम्हाला शिकायला मिळालं ते इम्प्लिमेंट करायचं होतं आणि मे मध्ये पुन्हा KPMG एक अख्खा दिवस आमचं ऑडिट केलं. तो असं करून खूप नवीन त्यातनं शिकायला मिळालं भरतीसाठी. आणि भारतभरून जवळ 800 लोकांनी अप्लाय केलं होतं, लोक म्हणण्यापेक्षा नॉन प्रॉफिट संस्थांनी, NGOs आणि NPOs, त्यातनं 30 मध्ये आम्ही सिलेक्ट झालो होतो आणि मी त्याच्यासाठी गेले होते बँगलोरला. तो एक आठवडाभराचा खूप छान अनुभव होता. KPMG सारखी कंपनी असल्यामुळे क्रेडिबिलिटी तर प्रचंड होती. टोयोटाने आपलं पूर्ण लीडरशिप डिपार्टमेंट आमच्यासाठी ओपन करून दिलेलं लर्निंग अँड डेव्हलपमेंटसाठी. त्यांच्यासोबत तिथे त्यांच्याच कॅन्टीनमध्ये बसून आम्ही जेवायचो, तिथे प्रेमायसेसमध्ये फिरायचो, त्यांचं म्युझियम बघायला मिळालं टोयोटाचं, त्यांची वर्क प्रोसेस जॅपनीज प्रणाली, जॅपनीज मॅनेजमेंट सिस्टम बघायला मिळाली. टोयोटा मॅनेजमेंट सिस्टम म्हणतात त्याला, TMS, ते शिकायला मिळालं. आणि तिथून जे खूप छान ऑडिट झालं आणि ते अजूनही आम्ही त्यातले बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट करून भरतेशमध्ये अनेक सुधारणा करायला आम्हाला त्याची मदत झाली.
ओके. आणि मॅडम, तुम्ही एप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स मेजरमेंट AIM टेस्ट याचं एक सेंटर पण भरतेश एज्युकेशन ट्रस्टसाठी रन करतात, ज्याचं ट्रेनिंग तुम्ही पुण्यात घेतलं ज्ञान प्रबोधिनी. तो एक आय थिंक ऍज अ अकॅडमिशियन खूप वेगळा अनुभव होता तुमच्यासाठी.
होय, ते टेस्ट मी अजूनही देते. लायसन्स आम्ही नोंदणी केली आहे भरतेशच्या लॅबची आणि तिची सुरुवात पण खूप मजेशीर आहे. स्मृती, माझ्या भाच्यासाठी मी आणि माझी वहिनी त्याला घेऊन गेलो होतो पुण्याला. ज्ञान प्रबोधिनीची टेस्ट देतात, बेळगावून खूप लोक जातात आपल्या मुलांसाठी टेस्ट द्यायला. 9वी 10वी 11वी 12वी एवढी 4 वर्षातच ती टेस्ट देता येते.
अच्छा.
व्हॅलिड असते ती. सो त्याच्यातनं ऍप्टिट्यूड आणि इन्क्लिनेशन असे 2 रिपोर्ट तुम्हाला मिळतात.
ओके.
आणि ती टेस्ट जेव्हा आम्ही त्याला दिली, 3 तासाची ऑनलाईन टेस्ट असते आणि मग काउन्सिलिंग झालं त्याचं, मग मला वाटलं मी ऑलरेडी भरतेशमध्ये ऍज अ प्लेसमेंट ऑफिसर पण काम करत असल्यामुळे हे ऍप्टिट्यूड बद्दल काम करणं मला खूप आवडतं. म्हटलं आपण हे ट्रेनिंग घेऊन शास्त्रोक्तपणे हे घेऊ शकतो. तर मी तिथेच चौकशी केली, ते म्हणाले हो तुम्ही ट्रेन होऊ शकता इथे येऊन.
ओके.
सो मग मी आणि माझी एक कलीग भरतेश मधली अशा दोघी आम्ही पुन्हा गेलो पुण्याला. तिथे ज्ञान प्रबोधिनीचं ट्रेनिंग घेतलं आणि मग त्यांनी ऑफिशियली आम्हाला टेस्ट सेंटर इथे अलॉट केलं भरतेशला. तिथे मी अजूनही ते टेस्ट देते, AIM टेस्ट.
ओके.
त्याचा खूप मुलांना फायदा झाला आणि ती टेस्ट अगदी चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करता यावं म्हणून मी MA सायकोलॉजी काउन्सिलिंग मध्ये केलं. काउन्सिलिंग सायकोलॉजी.
ओके.
तर मला फक्त तिथलंच फक्त ट्रेनिंग पुरेसं वाटलं नाही. ऑल्दो आय कुड हॅव बीन अ गुड काउन्सिलर ओनली ऑन दॅट ट्रेनिंग, पण मला पूर्ण त्याचं ज्ञान हवं होतं काउन्सिलिंग सायकोलॉजीचं. 2018 मध्ये मी एनरोल केलं आणि आय गॉट 75% MA सायकोलॉजी.
ते फुल टाइम सायकोलॉजी कोर्स होता का तुम्ही तुमचा अकॅडमिक करियर?
मी नोकरी करत असताना इग्नोर थ्रू केला.
ओके,
जळगावला कुठल्याच संस्थेत फुल टाइम एम ए सायकोलॉजी अवेलेबल नाही आहे. आय थिंक ओनली कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाडला आहे डिपार्टमेंट, बाकी आरसीयू ला नाही आहे, के एल ई ला नाही
आहे.
फुल टाइम मला शक्य नव्हतं. इग्नोर मधला एम ए सायकोलॉजी खूप छान आहे आणि बँगलोरच्या सी एम आर इन्स्टिट्यूट मध्ये तेव्हा केंद्र होतं, आता तिथं नाही आहे म्हणे. पण तेव्हा वीकेंड क्लासेस व्हायचे स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च मेथडॉलॉजी साठी, शिवाय प्रॅक्टिकलला तिथे जायला लागतं.
ओके,
आणि टेस्टला सुद्धा प्रॅक्टिकल आणि त्या टेस्टला पण मी एक वर्ष तिकडे गेले. मग नंतर लॉकडाऊन नंतर ऑनलाईन झाले प्रॅक्टिकल्स पण.
ओके,
आणि इथे आरपीडी कॉलेजमध्ये मी पेपर्स दिले.
ओके,
आणि पण खूप स्ट्रिक्टली आणि खूप छान फॅकल्टी आहेत तिथे इग्नोरचे. अगदी म्हणजे तुमच्याकडनं अगदी क्लास मध्ये बसल्यासारखं काम करून घेतात. मी माझे प्रोजेक्ट इथेच केले बघायला.
ओके, नक्कीच. पण हे एवढं सगळं सुंदर छान, म्हणजे यू आर शायनिंग एज अकॅडमिशियन टीचर आणि इन्स्टिट्यूट साठी पण सब कुछ, म्हणजे नो यू आर द स्टार ऑफ द इन्स्टिट्यूट. आणि हे सगळं चालू असताना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं, एक स्वतःची एजन्सी किंवा वेंचर, तो निर्णय कसा घेतलात आणि सगळ्याची सुरुवात कशी झाली ईशान्य वेंचर्सची?
मी हे माझ्या स्टुडंट्सना पण सांगते आणि तुलाही सांगते आणि कोणी स्टुडंट आपले ऐकत असतील त्यांना सुद्धा सांगते की मला अजिबात लाज वाटत नाही सांगायला की मला पैसे खूप आवडतात आणि मला खूप पैसा कमवायचा आहे. अगदी माझ्या फेसबुक बायो मध्ये बिलियनियर हा शब्द मी फार वापरते. आय वॉन्ट टू बी अ बिलियनियर अँड नोबडी कॅन बिकम अ बिलियनियर इन अ जॉब.
करेक्ट,
पगार आणि तुम्ही अब्जाधीश होऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला आपला स्वतःचा व्यवसायच सुरू करायचा करावा लागतो. तर मला आता तू जर बघितलं की मी बऱ्याच गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आहे आणि हे सगळं मला करणं नोकरी सांभाळून जमत होतं. माझी कॉलेजनी मला खूप स्वातंत्र्य आणि खूप स्कोप दिला पण मला अजूनही वेगळं करायचं होतं. मला फिल्म्स बनवायला खूप आवडतात, त्यासाठी एक स्वतःचा टाइम लागतो, थोडी रेस्ट लागते, थोडं ऑब्झर्वेशन, ट्रॅव्हल. आणि मला वाटलं ठीक आहे, आता 20 वर्ष आपण नोकरी केली, आता काहीतरी स्वतःचं करूया. जे आवडत होतं त्याच क्षेत्रात मग ही कंपनी सुरू केली ब्रँडिंग अँड प्रमोशनसाठी. त्याच्यात मग मला अनेक गोष्टी करता आल्या. एक्झिबिशन्स भरवले मी फॅशनचे, फिल्म्स बनवल्या, वेबसाईट लोगोज बनवते आणि होस्टिंग करते कार्यक्रमांचं, बॅग्स बनवतो. माविन हे ब्रँड आम्ही ट्रेडमार्क घेतलं, तसं सगळं करता आलं आणि ह्याला अनलिमिटेड स्कोप आहे. तर मला वाटतं ज्यांना खूप मोठी झेप घ्यायची आहे त्यांनी एंटरप्रेन्योरशिप मध्ये जरूर यावं. आज खूप कंडिव्हसिव्ह आहे. आता तू बघशील तर मी 45व्या वर्षी ह्याच्यात आले. आजकालची मुलं आता 17-18व्या वर्षी एंटरप्रेन्योर होतात. आणि त्याच्यासाठी आय थिंक द टाइम अँड द प्लेस इज राईट इन इंडिया टुडे टू बी अन एंटरप्रेन्योर. कारण जिओग्राफिकल रिस्ट्रिक्शन आता काही नाही आहेत. माझा पूर्ण व्यवसाय ऑनलाईन चालू शकतो. लॉकडाऊन मध्ये सुद्धा चालू होता कारण आम्ही कम्प्युटरवर काम करत होतो. लोगोज बनवायला, वेबसाईट बनवायला, ऍड्स बनवायला, कंटेंट रायटिंगला. तुम्हाला ऑफिसमध्ये जायची गरज नसेल, कुठेही बसून तुम्ही करू शकता हे काम. तो अनलिमिटेड स्कोप आहे आज बिझनेससाठी आणि तो जरूर टॅप करावा. बिग ड्रीम्स ठेवावेत बिलियनियर व्हायची. ऍटलीस्ट विल बी अ मिलेनियर.
नक्कीच.
आणि खूप पैसा कमवावा बिकॉज आय फील मनी इज अ ह्यूज एनेबलर. आय डोंट लुक ॲट मनी फॉर स्प्लर्जिंग. आय विल ऑलवेज बी अ सिम्पल पर्सन. माझी लाईफस्टाईल बदलणार नाही पण मी त्याच्याने खूप बदल घडवून आणू शकते पैशाने. म्हणून मला पैसा कमवायचा आणि त्यासाठी मी मला आय एम टोटली नॉट अशेम टू से दॅट आय स्टार्टेड माय कंपनी बिकॉज आय वॉन्टेड टू अर्न मोर मनी.
नक्कीच. आणि मनी है तो सब कुछ है, म्हणजे ते सत्य ना करता येत नाही आपल्याला.
एम्पावर यू टू डू गुड फॉर द सोसायटी, फॉर द वर्ल्ड. कोणाला विद्यार्थ्यांना मदत करायची झाली तरी पैसा पाहिजे.
बरोबर.
कोणाला काही करायचं झालं, काही साध्य करायचं झालं, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. स्वतःसाठी तर आहेत पण दुसऱ्यासाठी पण आपण करायचं जर पैसा लागतो.
नक्कीच.
अँड वी शुड क्रिएट वेल्थ फॉर द नेशन, ते पण एक मोठं ध्येय ठेवलं पाहिजे.
हो नक्कीच.
आपण बिझनेस वाढवू, टॅक्सेस जास्ती भरू तर भारत एक मोठा विश्वगुरु बनू शकतो ना.
नक्की.
हे मोठं ध्येय पण ठेवलं पाहिजे प्रत्येकाने.
हो नक्की. फ्रीबीज वर तर विश्वगुरु बनणं पॉसिबल. नक्कीच. पण या सगळ्या प्रोसेस मध्ये अंडर प्रिव्हिलेज वुमेन किंवा वुमेन एम्पावरमेंट हा एलिमेंट कसा ऍड झाला आणि आता तुम्ही काय स्केलवर काम करतात अशा महिलांसोबत?
टू टेल यू फ्रँकली, आय डोंट बिलीव्ह दॅट समबडी कॅन एम्पावर वुमेन. हू इज गोइंग टू एम्पावर अस?
आपण
म्हणजे आपण बॉर्न एम्पावर्ड आहोत. आर वी वेटिंग फॉर समबडी टू गिव्ह अस द पॉवर? द पॉवर लाईज विद इन. आपल्यातच आहे ती शक्ती. सशक्तीकरण हा शब्द मला खूप ऑब्जेक्शन आहे. द पॉवर इज ऑलवेज विथ यू. यू हॅव टू आयडेंटिफाय इट, यू हॅव टू यूज इट. वी डोंट यूज इट अँड देन वी से वी हॅव टू बी एम्पॉवर्ड. कोण देणार आहे तुम्हाला पॉवर? पुरुषांनी द्यायची आहे का? म्हणजे तुम्ही ते हॅव यू वेस्टेड युअर पॉवर इन देम? नाही, ती आहेत. ती घेऊनच जन्माला आलोय आपण. आर वी गोइंग टू वेट फॉर समबडी टू एम्पॉवर? कशाने एम्पॉवर करायचंय तुम्हाला? शिक्षण दोघांनाही सेम मिळतं. अपॉर्च्युनिटीज आपण भारतात जन्मलो हे नशीब आहे आपलं. सगळ्यांना इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत. अँड हू शुड एम्पॉवर हुम? हा, सेफ राहायला पाहिजे. काही आपले मर्यादा आहेत त्या पाळायला पाहिजे. देन यू आर फुल्ली एम्पॉवर टू डू एनिथिंग यू वॉन्ट विथ युअर लाईफ. बट आयडेंटिफाय दॅट पॉवर विद इन यू. Get the education, take the opportunity, go out, do something meaningful with your life. No, you should not wait for empowerment. Haan, jana yachi janiyu nahi, jana ti janiyu karun dena mahatvach hai. That I think is making them realize their power. Haa khara shabda pahit.
Correct.
Power realization nahi apahit karun
dena. So true. Abhi khara bola to. Yani, right message ahe. महिलांना ज्या यु नो अननेसेसरी जेंडर कार्ड प्ले करतात किंवा
महिलांना कुठेही अडकाट ही आहे असं असली तर त्याच्यावर मात करता आली पाहिजे. टॉक टू युअर फॅमिली, कन्व्हिन्स देम, शो देम युअर कन्व्हिक्शन. की तुम्हाला मी स्टुडंट्सना हेच सांगायची, घरी नाही सोडत का नाही सोडत, तर तुमच्यात ती कन्व्हिक्शन आवाजातच दिसत नाही.
करेक्ट.
जाऊ का मी, करू का मी, म्हणलं की नको, म्हणलं की बर पप्पा नाही सोडत आहे असं, त्याच्यातून कशी एम्पॉवरमेंट होणार? यू शो युअर कन्व्हिक्शन, युअर पेरेंट्स विल एग्री. नाही हिच्यात आहे हा धमक आहे करायला, म्हटलं की मग पेरेंट्स पण ओके असतात.
ओके. आणि नेक्स्ट क्वेश्चन इज, तुम्ही मल्टी टास्क लाईफ कसं करतात? आय मीन युअर युअर मदर, युअर अकॅडमिशियन, युअर समबडीज वाईफ, युअर समबडीज बॉस, युअर अ रायटर, युअर अ फ्रीलान्सर, तर ह्या सगळ्या हॅट युअर इव्हेंट प्लॅनर
हॅट नाही आहेत. आय थिंक टाईम मॅनेजमेंट अगदी सोपं आहे, मी शिकवते पण टाईम मॅनेजमेंट. चार डी असतात. डू इमिजिएटली वॉट इज रिक्वायर्ड, डेलिगेट समथिंग विच अदर्स कॅन डू, यू डोंट हॅव टू डू एव्हरीथिंग. टेक हेल्प ऑफ अदर्स टू सेव्ह युअर टाईम अँड एनर्जी. And you know, delay something which can be done later and delete what is not important.
Correct.
So, हे चार डी वापरले. प्लॅनिंग केलं पाहिजे, उद्या मी काय अचीव्ह करणार आहे. लॉंग टर्म, शॉर्ट टर्म दोन्ही प्लॅन्स तयार पाहिजे. डेली टू डू लिस्ट माझी असते की मी काय करणार आहे, आणि टिक करत जायचं कसं होईल तसं. अँड द बेस्ट पार्ट इज प्रायोरिटाईज वॉट इज मोर इम्पॉर्टंट टू यू. गो अहेड विथ इट. वेस्ट करायचं नाही टाईम असं
वाटतं. आय थिंक हे खूप इम्पॉर्टंट ऍडवाईस दिले तुम्ही अक्रॉस ऑल द लिस्नर्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर एज ग्रुप, की टाईम मॅनेजमेंट हा मंत्र आपल्याला शिकला पाहिजे. देन आपण नक्कीच त्या 24 तासाच्या 48 करू शकतो.
नाही वायफळ गप्पा मारणे, फोन नुसतं सर्फिंग करणे किंवा झोपून काढणे. आता कॉलेजची मुलं घरी जाऊन झोपतात. ऍक्च्युली विल बी सरप्राईज, चारला घरी गेल्यावर म्हणे मी तासभर झोपते. का काय करायचं आपल्याला? लहान मुलं झोपतात माहित होतं, कॉलेजची मुलं पण झोपतात. त्या एका तासात यू कॅन लर्न सम स्किल. प्रत्येक मिनिट आपण जागे असतो ना. पंतप्रधानांच्या कडे बघा कसं काम करतात ते 73 व्या वर्षी पण. असं करता आलं पाहिजे. मेक यूज, किती छोटं आयुष्य आहे ना आपलं. त्याच्यामध्ये असं झोपून सर्फिंग करून नुसत्या गप्पा मारून इकडे तिकडे फिरून वेळ घालवण्यापेक्षा मिनिंगफुल करायला
पाहिजे. नक्कीच हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आपल्या लिसनर्ससाठी आहे. नक्कीच
नाही, मी बघते ना आजचे तरुण मुलं मुली खूप टाइम वेस्ट करतात.
आय नो, सोशल मीडिया,
सोशल मीडिया आहे, फ्रेंड्स आहेत, बाहेर जाणं फिरणं, पिकनिकला सारखं जाणं, हा इट इज रिक्वायर्ड, दिस इज द एज टू डू इट, बट डू समथिंग मिनिंगफुल स्ट्रॉंगली, वर्क हार्ड अँड देन यू हॅव द राईट टू पार्टी हार्ड.
करेक्ट. मॅडम, तुमचं ऑल अबाउट बेळगाव या बेळगाम या संस्थेसोबत पण मोठं कार्य आहे. तुम्ही त्यांच्यासाठी कॉन्टेंट लिहितात, तसंच तुम्ही त्यांच्यासाठी एक शो, टॉक शो पण होस्ट करतात, स्मॉल टाउन बिग स्टोरीज,
हो,
जो एक पॉप्युलर एलिमेंट आहे त्या वेबसाईटचा, ऑल अबाउट बेळगाम .com. तर तो अनुभव कसा आहे?
ऑल अबाउट साठी पण मी असंच त्याला मेल केला की मी लिहू का, तो म्हणाला लिही, उदय किंजवडेकर ओनर आहे आणि 2009 पासूनच मी लिहायला लागले. आठवड्याला लिहायची मी पूर्वी, आता थोडी फ्रिक्वेन्सी कमी झाली. बेळगाव बद्दल, बेळगावचे लोक, त्यांचे इंटरव्ह्यूज, बेळगावच्या जत्रा किंवा काही सणवार, इथले रीतीरिवाज, इथले लोक, इथले रस्ते, असं खूप काही मी लिहिलं आणि मग वाटायला लागलं की ओके, नाव द टाइम इज राईट फॉर अ व्हिडिओ बेस्ड फॉर्मॅट. स्मॉल टाउन बिग स्टोरीज, त्याचा लोगो पण आम्ही बनवला आणि उदय आणि मी त्या व्यक्तीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी जाऊन त्याचा इंटरव्ह्यू घेतो आणि जवळजवळ 13 एपिसोड आम्ही केले आजपर्यंत,
म्हणजे
फेसबुक वर लाईव्ह आम्ही स्ट्रीमिंग करतो ते.
ओके. आणि तुमचा स्वतःचा एक टॉक शो आहे कप शप?
नाही, आता नाहीये, तो भरतेश मध्ये मी होते तेव्हा करायचो आम्ही, तर पण असंच मुलाखत घेऊन मग आम्ही प्रोफेसर आणि स्टुडंट जायचो. बँक जवळजवळ 10 केले एपिसोड, पण मग काही सोडली मुलगा, म्हणजे पास आउट झाली आणि काही कारणाने तो बंद झाला. त्याच्यानंतर मग हे 5-6 वर्षांनी स्मॉल टाउन बिग स्टोरी सुरू झालं.
आणि तुम्ही बेळगावचा एक पॉप्युलर लोकल इनिशिएटिव्ह रोस्टम डायरी साठी पण मेंटरिंग केलं आहे, त्याचं लिटरेचर आर्ट.
दॅट वॉज अभिषेक बेंडेगिरीज इनिशिएटिव्ह. त्याच्यात साहित्याची आवड असल्यामुळे आधी मी माझ्या कविता तिथे सादर केल्या आणि मग मी जोडले गेले त्या टीम बरोबर.
ओके.
तो एक, पण ते पूर्णपणे इनिशिएटिव्ह अभिषेकचा आहे, आम्ही फक्त मेंटर्स आहोत. कुठे असेल कार्यक्रम आम्ही तिथे मदत करतो त्याला.
अच्छा. ओके. आणि 2021 साली तुम्हाला सावित्रीबाई फुले अवॉर्ड मिळाला बाय नियती फाउंडेशन बेळगाव. ते खूप प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे,
पावती असते आपल्या कामाची.
नक्की
संस्था आहे, डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी सुरू केलेली. अगेन इट इज फॉर वुमन. त्याचं एक अवॉर्ड मिळालं. पुन्हा भरदेशचं मिळालं मागच्या वर्षात 2023-22 साली. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथनी परत एज्युकेशन साठी दिलं. हे अवॉर्ड is a milestone, it's not a destination, it gives you more energy to do good.
Correct. Okay. या पूर्ण जर्नी मध्ये काही चॅलेंजेस आले, चांगले चॅलेंजेस जे अनुभव शिकवून गेले, वाईट चॅलेंजेस जे पण अनुभव शिकवून गेले?
वाईट असं मी नाही म्हणणार, कारण आपण आपल्या बाउंड्री सेट केल्या. आपण आपलं टॅलेंट, आपलं नाणं चोख असेल आणि आपण खरं प्रोफेशनल असू, एथिकल असू, मला नाही वाटत कुठल्याही चॅलेंजेसचा आपल्याला त्रास होईल. चॅलेंजेस येतात, टाइम कन्स्ट्रेंट असतात, मोठी कामं अंगावर येतात, रिस्पॉन्सिबिलिटी टाकली जाते, बट इफ यू आर ऑलवेज एथिकल, देर इज, मी कायम म्हणते की 3 गोष्टींसाठी एक्सक्यूज नसते किंवा एक्सेप्शन नसतात. एक आहे इंटेग्रिटी, एक आहे रिस्पेक्ट, ह्या गोष्टींसाठी ना, आणि एक आहे पंक्चुअलिटी. या 3 मध्ये एक्सेप्शन्स नसतात. यू आर टू बी एथिकल ऍट ऑल टाइम, यू आर टू बी पंक्चुअल विथ ऑल पीपल अँड विथ ऍट ऑल टाइम, आणि यू आर टू शो रिस्पेक्ट टू एव्हरीबडी, नो एक्सेप्शन टू दिस थिंग. असं असेल तर त्रास होत नाही. चॅलेंजेस येतात पण त्याच्यावर मात करता येते. शेवटी रात्री झोपताना आपलं अंतःकरण स्वच्छ पाहिजे.
करेक्ट.
मग त्रास होतो, कमी होतो निदान.
नक्की. फ्युचर विजन काय असेल मॅम तुमच्या, पर्सनल व्हेंचर्स सोशल व्हेंचर्स?
फ्युचर इशान्या व्हेंचर्स ला मोठं करायचं आहे, फिल्म्स बनवायचे आहेत. आय वॉन्ट टू बी अ बिग फिल्म मेकर. आज आपल्याला अव्हेन्यूज खूप आहेत, थिएटर मध्ये झळकवायला पाहिजे असं काही नाही. नेटफ्लिक्स वर घालू शकतो आपण, ऍड फिल्म बनवायच्या, डॉक्युमेंटरीज बनवायच्या, बरंच आहे. मीडिया, लाईफस्टाईल ह्या आणि एज्युकेशन ह्या तीन मध्ये मला काम करायचं आणि बिलियनियर
व्हायचं. ते तर नक्की, ते तुमच्या तुम्ही म्हणजे लाईफ फिलॉसॉफीचा एक महत्वाचा माइलस्टोन आहे,
महत्वाचा भाग आहे. हो
नक्की. आय मीन यू विल नॉट स्टॉप देअर, तुम्ही त्याच्या पुढे पण नक्कीच
असता.
आणि युथ साठी तुम्ही ऑलरेडी टाइम मॅनेजमेंटचा एक खूप सुंदर मेसेज दिला आणि त्याचा मंत्र पण शिकवला ऍज अ टीचर, हार्ट ऍज अ हार्डकोर टीचर. तर अजून युथ साठी तुमचा काही मेसेज? कारण अनेक मुलं आता एमबीएस स्कूलला येतात, पालकांची इच्छा असते किंवा कुणीतरी करताय म्हणून, पण नंतर आल्यावर काही जण गटांगळ्या खातात, काही जण क्लॉस्ट्रोफोबिक फील करतात किंवा अगदी एमलेस असतात, डिरेक्शनलेस असतात. अशा
लोकांना भेटलं पाहिजे, एक्सपोजर वाढवलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे जे काही करतोय त्यात मन लावून सखोल ज्ञान घेतलं पाहिजे. टेक्स्टबुक आणि थिअरी आणि सिलॅबस हे एक फ्रेमवर्क असतं, त्याच्यात ना पूर्ण नाही मिळत. म्हणून तर कॉलेजला आल्यावर रेफरन्स बुक्स असतात, एक टेक्स्टबुक असत नाही. कारण प्रत्येकाला वेगळा एक आयाम प्रत्येक लेखक देतो एकाच गोष्टीचा. तर वाचन भरपूर करावं, ऑब्झर्वेशन करावं. जे काही आपल्याला आज आपण बघितलं शिकलो ते जाऊन रात्री गुगलवर सर्च करावं, आणखीन माहिती करून घ्यावी आणि स्किल बाणवावं. कम्युनिकेशन पासून आपल्याकडे स्किलची कमतरता आहे. नीट बोलता येत नाही, नीट लिहिता येत नाही. तर कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये उत्तम पैसा मिळवता येईल असं ज्ञान, अशी पदवी, असं अनुभव मिळवायला पाहिजे. यू हॅव टू ड्रीम बिग. आपण पॉवर्टी ज्याला म्हणतो ती पैशांमध्ये नसून द बिगेस्ट पॉवर्टी इन इंडिया असं टिळकांनीच म्हटलंय, इज इन अवर इनएबिलिटी टू ड्रीम बिग. आपण मोठी स्वप्न बघत नाही. आणि मी म्हणते, साती जोग म्हणते की वी ऑल्सो हॅव पॉवर्टी इन कॉम्प्लिमेंटिंग अदर्स. आम्ही दुसऱ्याचं कौतुक करण्यामध्ये फार कंजूसी करतो. तर मनापासून एकमेकाला कौतुक करणं, एकमेकाला अपलिफ्ट करणं, राधवगान एम्पॉवरमेंट म्हणालीस ना तू स्मृती, त्यापेक्षा महिलांनी किंवा माणसांनी एकमेकाला वर उचललं पाहिजे. अपलिफ्टमेंट इज नीडेड रादर दॅन एम्पॉवरमेंट. मदत करा, बी काइंड, बी फोकस्ड, ड्रीम बिग. मोठी स्वप्न बाळगून झडझडून काम करायला पाहिजे. आळशीपणा हा मला वाटतं भारतात खूप मोठा पॅन्डेमिक आळशीपणाचा आहे. आम्ही खूप वेळ वाया घालवतो, रिसोर्सेस वाया घालवतो, घाण करतो. हे जर आपण ओव्हरकम करू शकलो ऍज यूथ, आय थिंक वी कॅन डू मिरेकल.
आणि आपण एकदा भेटलो होतो आमच्या एका कॉन्फरन्ससाठी गेल्या वर्षी आणि यू शेअर्ड अ एक्सपिरियन्स की बेळगावची एक विशिष्ट जागा, नाव युअर ओनिंग दॅट, नो दॅट सक्सेस टू युअर फादर. तो एक मुलगी म्हणून आपल्या फादरला प्राऊड करण्याचा तो मोमेंट तुम्हाला शेअर करावा असं वाटत?
येस, माझे वडील जाऊन 12 वर्ष झाली आणि त्यांनी जे सांगितलं, द बेस्ट थिंग व्हॉट ही टोल्ड अस वॉज टू कीप युअर मॉरल कंपास ऍट ऑल टाइम्स. Whatever I am doing, is it good? Is it beneficial? Then go ahead with it. मी जसं मगाशी म्हटलं, एंड ऑफ द डे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पाहिजे. भीती असू नये, गिल्ट असू नये मनामध्ये की अरे मी हे करायला नको होतं. आपलं मनच आपलं सगळ्यात मोठा फौजदार असतो. ते एक वडिलांनी खूप चांगलं सांगितलं आणि ते स्वतः शिक्षण कमी होतं त्यांचं, पण वाचायचे खूप, माहिती करून घ्यायची, पुस्तकं सबस्क्राईब करायचे आणि मोठी स्वप्न बघायची. मी अलीकडेच एक पोस्ट पण लिहिली त्याबद्दल. सायकल चालवत असताना त्यांनी लुनाची स्वप्न बघितली आणि पूर्ण केली. लुना चालवत असताना मोठ्या वाहनांची स्वप्न बघितली, पूर्ण केली. मोठा उद्योग सुरू करायची स्वप्न बघितली आणि ते सांगायचे मला की बघ पुढच्या 2 वर्षात आपण असं करूया, पुढच्या 4 वर्षात आपण असं करूया. फॅक्टरी काढली त्यांनी, धंदा वाढवला, नवीन प्रॉडक्ट आणले. एक प्रॉडक्ट आता काल बाह्य व्हायच्या आत ते दुसरा सुरू करायचे आणि ते मी शिकले. एकावरच भिस्त ठेवायची नाही की आता त्यांनी सुरू केलं तेव्हा ट्रान्सफॉर्मर वरनं सुरू केलं, मग रेडिओ विकायला लागले, मग टीव्ही विकायला लागले, मग अँटेना बनवायला लागले, मग बुस्टर्स विकायला लागले, मग साऊंड सिस्टम वर आले. एकावर असं राहिले नाही, काळाबरोबर बदलत गेले आणि तेच मी आज फॉलो करते. दुसरं एक त्यांनी सांगितलं की अजिबात लोन घ्यायचं नाही आणि ते मी तर आयुष्यभर पाळणार. बी डेट फ्री ऍट ऑल टाइम. लोन घेऊन क्रेडिट कार्ड वर कधीही आपण आयुष्य जगायचं. अजून त्यांना प्राऊड करायसाठी तेवढा दिवस तो अजून आला नाहीये. आय थिंक आय कॅन मेक हिम प्राऊड समडे. यु नो व्हेन इट विल बी,
इट विल बी. कारण नाव वी नो युअर पॉवर हाऊस ऑफ एनर्जी आणि विजन जे तुम्ही फॉलो करता तुमच्या करिअर मध्ये, लाईफ मध्ये, वी नो द रिसोर्स नाव. आणि हे खूप सुंदर सांगितलं, जिथे आजची जनरेशन EMI बेस्ड व्हायला लागली आहे आणि एक डेट ट्रॅप मध्ये अडकायला लागली बाय नो पे लेटरच्या. आय थिंक त्यातनं आफ्टर लिस्निंग दिस अगदी काही सोर्स जरी बाहेर पडू शकले त्या सगळ्या चक्रातनं कर्जाच्या,
कमवा ना, तुम्हाला कोणी थांबवत नाहीये खर्च करायपासून. अर्न अँड स्पेंड एज मच एज यू वॉन्ट, पे युअर टॅक्सेस, बी ऑनेस्ट, अर्न वेल, स्पेंड वेल, एन्जॉय, बट अर्न ऑन युअर ओन मनी, नॉट ऑन युअर फादर्स ऑर हस्बंड ऑर समबडी एल्स. अर्न बिग, स्पेंड बिग, दॅट इज हाउ द नेशन विल ग्रो.
करेक्ट.
नॉट ऑन लोन. लोन इज आय थिंक ओनली वेन यू वॉन्ट टू ग्रो यू हॅव टू टेक हेल्प, अदरवाईज बी डेट फ्री फॉर द मोस्ट पार्ट ऑफ युअर लाईफ.
करेक्ट. करेक्ट बोलणार नक्कीच. आय थिंक हे तुमच्या मनातलं टीचर बोलले.
ऑर मे बी इट्स अ लाइफ लेसन.
करेक्ट करेक्ट.
एव्हरीबडी शुड फॉलो.
करेक्ट नक्कीच. थँक्यू स्वाती मॅम, तुमच्याशी एवढं मनमोकळं गप्पा छान वाटलं. आणि आय एम शुअर तुमचं हे पूर्ण पॉडकास्ट अनेक महिलांना, अनेक स्टुडंट्सला, MBA एंटरप्रेन्युअर्सला गाईड करेल, मोटिवेट करेल.
इफ एनीबडी वॉन्ट्स, त्यांना जर काही डाऊट असेल तर ते केव्हाही मला संपर्क करू शकतात. तुझ्याकडे आहे तो माझा नंबर?
येस येस.
जेन्युइनली कोणाला मदत हवी असेल डेफिनेटली शेअर कर.
येस नक्की. मॅडमची वेबसाईट, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, मेल ID या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील. त्याच्यासाठी एक फोन कॉल किंवा मेल हवे आहे. इज अ रिअली लाईव्हली पर्सन. मी त्यांना ऑलमोस्ट 2018 पासून ओळखते आणि एव्हरी डे एव्हरी इयर शी इज ग्रोईंग. आणि त्यांच्यासोबत पर्सनली काम करायचा अनेकदा मौका मिळाला, तुम्ही भाग्यवान समजते. मॅडमसाठी काही प्रश्न असतील तुम्ही या पॉडकास्टसाठी व्हॉइस नोट पाठवू शकता, आम्हाला व्हॉट्सअप किंवा मेल करू शकता, आम्ही नक्कीच ते मॅडमपर्यंत पोहोचतो. आणि तुम्ही त्यांना डायरेक्टसुद्धा संपर्क करू शकता विथ तुमचे जे जेन्युइन डाऊट्स असतील. त्यांची प्रॉडक्ट्सची जी वेबसाईट आहे ई-कॉमर्स साईटची, ती पण आम्ही शेअर करतो, नक्कीच त्याला व्हिजिट करा. त्यांचे जे आर्टिस्टनेट्स आहेत, ज्या महिला आहेत, जे तिथे प्रॉडक्ट्स ठेवतात, त्याला परचेस करून त्यांना आपण मोटिवेट करा. सो विथ दिस हा पॉडकास्टचा मी निरोप घेते. लवकरच घेऊन एका नवीन गेस्टचा. तोपर्यंत धन्यवाद.